मी 10 रुपयांची नाणी आहे. माझ्या पुढच्या बाजूला 10 अंक लिहिलेला आहे आणि मागील बाजूला भारतीय चिन्ह आहे. मी सोनेरी आणि चांदीच्या रंगाच्या धातूपासून बनवलेली आहे. इतर अनेक नाण्यांसोबत मला 2 महिन्यांपूर्वी भारत सरकारच्या अलीपूर येथील मिंटमध्ये तयार केले गेले होते. तेथून आम्हाला भारतीय रिझर्व्ह बँकेकडे आणि नंतर HDFC बँकेकडे पाठविण्यात आले. आम्ही सर्वांनी मित्र बनवले आणि इमारतीतून बाहेर येणाऱ्या आणि जाणाऱ्या अनेक लोकांना पाहिले. लवकरच एक दुकानदार ज्याला त्याच्या व्यवसायासाठी काही पैसे आवश्यक होते बँकेत आला आणि मला आणि माझ्या काही मित्रांना निवडले आणि आम्हाला एक नवीन मालक मिळाला. त्याने आम्हाला त्याच्या दराजात ठेवले आणि आम्ही पुन्हा बाहेर होऊन जगाकडे पाहण्याची वाट पाहत होतो. शेवटी एक पोषणतज्ज्ञ फळे खरेदी करण्यासाठी दुकानात आला आणि दुकानदाराने मला संधी दिली. तो परत कारमध्ये गेला असताना त्याला पार्किंगसाठी काही पैसे द्यावे लागले. मी पार्किंग माणसाला दिली गेली आणि त्याच्या लाल पाऊचमध्ये ठेवली गेली आणि मी नवीन मित्र बनवले. काही काळासाठी मी त्याच्या पाऊचमध्ये होते जोपर्यंत एक व्यावसायिक त्याच्या कारकडे आला आणि त्याला पार्किंगसाठी काही पैसे द्यावे लागले. मी चेंज म्हणून दिली गेली आणि व्यावसायिकाने मला त्याच्या खिशात ठेवले. मात्र व्यावसायिकाने आवर्जून मला रस्त्यावर सोडले आणि मी खूप घाबरलो. गाड्या माझ्या डोक्यावरून चालल्या होत्या आणि ट्रकांच्या मोठ्या चाकांनी मला धडकून टाकण्याची शक्यता होती. बराच काळ मी रस्त्यावर होऊन होतो जोपर्यंत एक 5 वर्षांचा मुलगा जो त्याच्या आईसोबत रस्ता ओलांडत होता त्याने मला ओळखले. त्यांनी शेवटी मला उचलले आणि मुलाने मला रस्त्यावरील एका भुकेलेल्या भिकाऱ्याला दिले. भिकारीने एका चहा दुकानातून मला वापरून संपूर्ण ब्रेडची पाव खरेदी केली आणि ते पैसे वसूल झाले. भिकाऱ्यासाठी हे सोपे होते आणि मी खूप आनंदित होतो की मला चांगले उपयोगासाठी वापरले गेले. मी पाहिले की कसे भुकेलेला भिकारी आनंदाने ब्रेड खात होता. आता मी एका चहा दुकानातील दुकानदाराच्या बरणीत आहे आणि अनेक इतर नोटा आणि नाण्यांसोबत मित्र बनवले आहे. मी माझ्या आयुष्यात समाधानी आहे आणि भविष्यात अधिक हातातून हातात जाण्याची आशा करत आहे.